नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या आयात शुल्काच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. राज्य मंत्रिमंडळात खातेबदल. दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी तर माणिकराव कोकाटेंना क्रीडा युवक कल्याण खात्याची जबाबदारी. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92%, जलपूजनानंतर विसर्गाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं 574 किलोमीटर लांबीचे 4 बहुमार्गिका रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडमधल्या 13 जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे मराठवाड्याची दिल्ली, मुंबई आणि दक्षिण भारताशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. जालना ड्रायपोर्ट, दिनागाव आणि दौलताबाद गुड्स शेडशी देखील थेट जोडणी स्थापित केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मराठवाड़ा की कनेक्टिविटी का बहुत इम्पोर्टेंट पॉइंट है ये. छत्रपति संभाजी नगर से लेके परभनी तक का 177 किलोमीटर की सिंगल लाइन है, उसकी डबलिंग का प्रपोजल आज अप्रूव हुआ है 2179 करोड़ रुपीस के लिए. मराठवाड़ा में जहां इंडस्ट्रियल ग्रोथ की जरूरत है, कई स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्रीज है जिनको पोर्ट से कनेक्टिविटी चाहिए. तो आपको ध्यान होगा कुछ समय पहले जालना जलगांव प्रोजेक्ट भी एक सेंक्शन किया था और काफी सारे जो मराठवाड़ा के क्षेत्र है इंडस्ट्रियल एरिया से उसको कनेक्ट करता है.
या प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत सुमारे 11,169 कोटी रुपये असून हे प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. याशिवाय इटारसी नागपूर दरम्यान सुमारे 5,500 कोटी रुपये खर्च करून चौथा रेल्वेमार्ग उभारण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे 6,500 कोटी रुपये आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला 2,000 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. सरकार भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या 25% कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. काल लोकसभेत या संदर्भात निवेदन देताना ते म्हणाले,
सरकार हमारे किसानों, श्रमिकों, एंटरप्रेन्योर्स, उद्यमी, निर्यातकों, सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगों और उद्योग जगत के सभी हितधारकों के कल्याण की रक्षा और संवर्धन को सर्वोच्च महत्व देती है. हम अपने राष्ट्रीय हितों को सुरक्षित करने और आगे बढ़ाने के लिए सभी आवश्यक कदम उठाएंगे.
भारत आता जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि काही वर्षातच देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 7 आरोपींची काल विशेष एनआयए न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे 17 वर्ष चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं. 2008 नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100+ जण जखमी झाले होते. या प्रकरणातल्या 12 आरोपींपैकी 3 जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती तर 2 आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पक्षानं स्वागत केलं आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवान होता आणि नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायाला उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर आलं असून आता काँग्रेसनं माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात असून दहशतवाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसंच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही होईल का हे सरकारनं स्पष्ट करावं असं सपकाळ म्हणाले. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून टाकण्यात आला असून दत्तात्रय भरणे यांच्याकडे हे खातं सोपवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली, तर मंत्री भरणे यांच्याकडील क्रीडा युवक कल्याण आणि औकाफ ही खाती माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदारसंघांमधल्या मतदान यंत्राच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं असं निवडणूक आयोगानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. याबाबत 10 उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 8 अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या तर 2 अर्जदार उपस्थित राहिले नाहीत. यात 10 मतदारसंघांमधल्या 48 बॅलेट युनिट्स, 31 कंट्रोल युनिट्स आणि 31 व्हीव्हीपॅटच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीमध्ये मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मोजणीत कसलीही तफावत आढळली नाही असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत. इच्छुक उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशिलासाठी www.prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महसूल सप्ताह हो आजपासून राबवण्यात येत आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी काल विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून या सप्ताहात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या सेवा योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी या सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं शास्ती से आझादी योजना महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना 95% शास्ती माफी लागू होणार आहे. शास्ती माफीसाठी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना सर्वांचं मत लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काल समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काल मुंबईत झालेल्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं बीड शहर पोलीस ठाण्यात काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यासह एकूण 31 जणांनी रक्तदान केलं. नीती आयोगाच्या वतीनं जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्यानं 6 निर्देशांकांपैकी 4 निर्देशांक 100% पूर्ण करत राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा नागपूर इथं उद्या सन्मान करण्यात येणार आहे. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रातले सहाय्यक पुस्तकालय आणि सूचना अधिकारी शिवाजी काथवटे 34 वर्षांच्या सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. 1976 पासूनचं दुर्मिळ आणि ऐतिहासिक ध्वनिमुद्रण जतन करून ठेवण्यात काथवटे यांची महत्वाची भूमिका आहे. यात मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती आणि आठवणी, नरहर कुरुंदकर, पंडित बिरजू महाराज, व्यंकटेश माडगुळकर, डॉ श्रीराम लागू, शिवाजी सावंत यांच्या मुलाखती आणि सादरीकरण यांचा समावेश आहे. पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पावरील नाथसागर इथं जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते काल जलपूजन करण्यात आलं. धरणातला पाणीसाठा 92% वर पोहोचला आहे. धरणाच्या 18 दरवाजातून 9,432 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं जाहीर केलेल्या आयात शुल्काच्या परिणामांची तपासणी करत असल्याची सरकारची माहिती आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 7 आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.